ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरु प्रसाद। जगत गुरु बाबा गुरु नानक देव जी महाराज की बाणी के अंदर ऐसा फरमान आया कि रूहे जमीन विच जितना मनुख खतरनाक है इतना कोई पशु पंखी खतरनाक ने। मनुख की हानि जितनी मनुख दे हथों होई है इतनी पशुओं दे हथों नहीं हुई। कोई पशु इतना खूनखार इतना दरिंदा इतना भयानक नहीं है जितना के मनुख भयानक है, मनुख खूनखार है। कारण एक पशु सिर्फ अपनी होंद रखता है, एक पशु की होंद रखता है, पर जो मनुख है ये अनेक पशुओं का मजमुआ है, अनगिनत पशुओं का इकट्ठ है। इस वास्ते जितना बंदा खतरनाक है इतना होर कोई भी खतरनाक नहीं, और जितनी बंदे दे उते बंदिश रखनी पैंदी है इतनी पशु पंखियां दे उते सानू बंदिश रखने की लोड़ नहीं। ये जो तोपां टैंक हाइड्रोजन बम इत्यादक बनाए गए ने ये कीड़े मकोड़ियां नू मारन वास्ते नहीं, ये पशु पंखियां नू मारन वास्ते नहीं, आखिर मनुख नू मारन वास्ते ही बनाए गए ने। सहजे सहजे ज्यों ज्यों मनुख खतरनाक होंदा गया त्यों त्यों हथियार भी खतरनाक होंदे गए। जद मनुख सरल ते सहज जी रहा सी उदों मनुख दा सब तो वड्डा हथियार लाठी सी। इहदी सरलता थोड़ी जिही भंग होई, लाठी ने बरछे दा रूप धारण कीता। ये होर थोड़ा जिहा खतरनाक होया तीर कमान दी दुनिया आई, बंदूक दी दुनिया आई, फिर तोपां आईयां, फिर टैंक आए, और अज मनुख इतना खतरनाक होया है कि इसनू काबू रखण दे वास्ते हाइड्रोजन बम तक मनुख पहुंच गए। अणगिणत ऐसे उदाहरण मिलते ने कि जितना मनुख खूनखार है इतना कोई भी पशु नहीं। रात दे वक्त करीबन करीबन हर शहरां दे बाजार बंद हो जाते हैं, दुकानां नूं बहुत वड्डे वड्डे ताले लाने पैंदे ने और कई कई ताले लाने पैंदे ने। दुकानदार नूं पुछिए जिहड़े तू पंज पंज दस दस ताले लाए ने कि पशुआं तो डरदे हुए पंछियां तो डरदे हुए कीड़ियां दा डर है मकौड़ियां दा डर है ऊठां ते बैलां दा डर है आया तैनूं किहड़े जानवर दा डर है, तां फिर उह इक्को ही जवाब देंदा है किसे पशु दा डर नहीं मनुख दा ही डर है, सिर्फ बंदे दा ही डर है। बंदा बंदे तो जितना भयभीत है बंदा किसे भी पशु तो इतना भयभीत नहीं। इस तो एक गल स्पष्ट हो गई कोई भी पशु इतना खूनखार नहीं जितना के मनुख खूनखार है। किसे पशु दे अंदर जद खूनखारी दा मारा मादा पैदा होंदा है तो हमला करके किसे एक दो पशुआं नू ही मौत दे घाट उतारदा है। जद मनुख दे अंदर पशु बिरतियां प्रधान रूप विच उजागर होंदियां तां इह बस्तियां दियां बस्तियां उजाड़ देंदा है, शहरां दे शहर गर्क कर देंदा है, कई दफा मुल्कां दे मुल्क नेस्तो नाबूद कर देंदा है। मनुख दे अंदर इतना पशुआं दा जमा है। आम एक चिंता व्यक्त कीती जा रही है कि जंगलां दे अंदर जंगली जानवर घटदे जा रहे हैं, किधरे उन्हां दी नस्ल ही ना खो जाए, इस गल दी चिंता भी राजनीतिक लोगां नूं है भी किसे तरीके नाल भी इन्हां पशुआं दी नस्ल नूं बचाया जाए, सुरक्षित बन हर देश विच बकायदा रखे जा रहे हैं ताकि पशु बिल्कुल नष्ट ना हो जान। चिंता व्यक्त कर रहे हैं सियाणे बंदे भी ऐसा ही ना होवे कि जंगली जानवर बिल्कुल ही विदा हो जान। मैनूं ऐसा दिखाई देंदा है हुण इन्हां जंगली जानवरां दी वाकई कोई लोड़ भी नहीं, क्यों कि जद मनुख ही जानवरां दी तरह जीवन लग पै तां फिर जानवरां दी लोड़ ही की है, ते जे मनुख शहरां नूं ही जंगल बना लवे तां फिर जंगलां दी होंद की मैंने रखती। जंगलां दे अंदर भी पशु इतने नहीं लड़दे जितने मनुख शहरां विच लड़दे ने, घोंसलियां विच भी पंछी इतने नहीं लड़दे जितने घरां विच मनुखां ने कलेश मचाया होया और अनर्थ मचाया होया। ਲੜਾਈ ਝਗੜਿਆਂ ਦੀ ਇੰਤਹਾ ਵੇਖਣੀ ਹੋਵੇ ਤਾਂ ਮਨੁੱਖਾਂ ਦੀ ਦੁਨੀਆਂ 'ਚ ਮਿਲਦੀ ਹੈ, ਪਸ਼ੂਆਂ ਦੀ ਦੁਨੀਆਂ 'ਚ ਨਹੀਂ, ਪੰਛੀਆਂ ਦੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ 'ਚ ਇਤਨੀ ਨਹੀਂ। ਸਾਹਿਬਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚੰਦ ਵਾਕ ਨੇ ਔਰ ਭਗਤ ਕਬੀਰ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਕੁਛ ਰਚਨਾ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਕਿ ਮਨੁੱਖ ਅਣਗਿਣਤ ਪਸ਼ੂਆਂ ਦਾ ਮਜਮੂਹ ਹੈ, ਜਿਸ ਕਿ ਬੰਦਾ ਕੋਈ ਜ਼ੂ ਵੇਖਣ ਜਾਂਦਾ, ਚਿੜੀਆ ਘਰ ਵੇਖਣ ਜਾਂਦਾ, ਉੱਥੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਪਸ਼ੂ ਵੇਖ ਕੇ ਆਉਂਦਾ। ਕਦੀ ਮਨੁੱਖ ਆਪਣੀ ਸੁਰਤ ਨੂੰ ਅੰਤਰ ਆਤਮੇ 'ਚ ਲੈ ਜਾਏ ਤਾਂ ਪਸ਼ੂਆਂ ਦੀਆਂ ਅਨੇਕਾਂ ਹੀ ਬਿਰਤੀਆਂ ਇਸ ਨੂੰ ਆਪਣੇ ਅੰਦਰ ਦਿਖਾਈ ਦੇਣਗੇ। ਆਕਾਰ ਕਰਕੇ, ਸਰੂਪ ਕਰਕੇ ਤੇ ਪਸ਼ੂ ਅੰਦਰ ਨਹੀਂ ਬੈਠੇ, ਪਰ ਸੁਰਤ ਕਰਕੇ, ਸੁਭਾਅ ਕਰਕੇ, ਸੰਸਕਾਰ ਕਰਕੇ ਇਹ ਸਾਰੇ ਪਸ਼ੂ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਬੈਠੇ ਹੋਏ ਨੇ। ਜਿਸ ਦੇ ਚੋਂ ਕੁਛ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪਸ਼ੂਆਂ ਦੇ ਨਾਮ ਵੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਦੱਸੇ ਨੇ। ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ, ਉਦਿਆਨ ਬਸਣੰ ਸੰਸਾਰੰ ਸਨਬੰਧੀ ਸਵਾਨ ਸਿਆਲ ਖਰੇ। ਐ ਬੰਦੇ, ਤੇਰੇ ਜਿਹੜੇ ਸਨਬੰਧੀ ਨੇ ਸਵਾਨ ਸਿਆਲ ਖਰੇ, ਕੁੱਤੇ ਗਿੱਦੜ ਔਰ ਖੋਤੇ, ਐ ਬੰਦੇ ਇਹ ਤੇਰੇ ਸਨਬੰਧੀ ਨੇ, ਇਹ ਤੇਰੇ ਰਿਸ਼ਤੇਦਾਰ ਨੇ। ਕੋਮਲ ਹੁਨਰਾਂ ਦੇ ਮਾਲਕ ਔਰ ਕੋਮਲ ਹਿਰਦਾ ਰੱਖਣ ਵਾਲੇ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਐਸਾ ਆਖਣ ਤਾਂ ਚੋਟ ਲੱਗਦੀ ਹੈ ਵੀ ਮਨੁੱਖਾਂ ਦੇ ਸੰਬੰਧੀ ਪਸ਼ੂ ਨੇ, ਮਨੁੱਖ ਦੇ ਰਿਸ਼ਤੇਦਾਰ ਗਿੱਦੜ ਖੋਤੇ ਤੇ ਕੁੱਤੇ ਨੇ। ਪਰ ਹਕੀਕਤ ਇਹ ਹੀ ਹੈ, ਸੱਚਾਈ ਇਹ ਹੀ ਹੈ, ਸੁਰਤ ਕਰਕੇ, ਸੁਭਾਅ ਕਰਕੇ ਕੁੱਤਾ ਗਿੱਦੜ ਖੋਤਾ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਬੈਠਾ ਹੋਇਆ। ਸਿਆਲ ਜਿਹੜਾ ਗਿੱਦੜ ਹੈ ਉਸਦੀ ਫਿਤਰਤ ਦੇ ਵਿੱਚ ਆਲਸ ਰਮਿਆ ਹੋਇਆ, ਰੋਮ ਰੋਮ ਵਿੱਚ ਗਿੱਦੜ ਦੇ ਅੰਦਰ ਆਲਸ ਹੈ ਤੇ ਡਰ ਹੈ। ਤੇ ਹੁਣ ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਅੱਠੇ ਪੈਰ ਡਰਿਆ ਹੀ ਹੋਇਆ ਤੇ ਆਲਸੀ ਹੈ, ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਕਹਿਣਾ ਸ਼ਕਲ ਸੂਰਤ ਇਸ ਮਨੁੱਖ ਦੀ ਮਨੁੱਖਾਂ ਵਾਲੀ ਹੈ, ਸੁਭਾਅ ਕਰਕੇ ਤੇ ਇਸ ਦੇ ਅੰਦਰ ਗਿੱਦੜ ਹੀ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ। ਹਰ ਵਕਤ ਡਰਿਆ ਹੋਇਆ, ਮੌਤ ਤੋਂ ਡਰਦਾ, ਬਿਮਾਰੀ ਤੋਂ ਡਰਦਾ, ਕਮਾਇਆ ਹੋਇਆ ਧਨ ਕਿਧਰੇ ਨਾਸ਼ ਨਾ ਹੋ ਜਾਏ ਇਸ ਦਾ ਡਰ ਹੈ, ਬਣੀ ਬਣਾਈ ਇੱਜ਼ਤ ਕਿਧਰੇ ਨਸ਼ਟ ਨਾ ਹੋ ਜਾਏ ਇਸ ਦਾ ਡਰ ਹੈ। ਕਦਮ ਇੱਕ ਰੱਖਦਾ ਹੈ, ਡਰ 10 ਪੈਦਾ ਹੁੰਦੇ ਨੇ। ਤੋ ਇਹ ਤੇ ਗਿੱਦੜ ਵਾਲੀ ਫਿਤਰਤ ਹੈ। ਭਗਤ ਕਬੀਰ ਦਾ ਕਹਿਣਾ, ਕਹਿਤ ਕਬੀਰ ਰਾਮ ਗੁਣ ਗਾਓ, ਆਪ ਨਾ ਡਰੋ ਨਾ ਅਵਰ ਡਰਾਓ। ਰਾਮ ਦੇ ਗੁਣ ਗਾਉਂਦਿਆਂ ਗਾਉਂਦਿਆਂ ਮੈਂ ਇਸ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚ ਗਿਆ, ਨਾ ਕਿਸੇ ਕੋਲ ਡਰਦਾ ਨਾ ਕਿਸੇ ਨੂੰ ਡਰਾਉਂਦਾ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਤੇ ਗਿਆਨੀ ਹੀ ਉਸ ਨੂੰ ਮੰਨਦੇ ਨੇ ਜਿਹੜਾ ਨਾ ਕਿਸੇ ਨੂੰ ਕਿਸੇ ਕੋਲ ਡਰੇ ਨਾ ਹੀ ਕਿਸੇ ਨੂੰ ਡਰਾਵੇ। ਬਹਿ ਕਾਹੂ ਕੋ ਦੇਤ ਨੈ ਬਹਿ ਮਾਨਤ ਆਨ, ਕਹੋ ਨਾਨਕ ਸੁਨਰੇ ਮਨਾ, ਗਿਆਨੀ ਤਾਹੇ ਬਖਾਨ। ਤੋ ਉਦਿਆਨ ਬਸਨੰ ਸੰਸਾਰੰ ਸਨਬੰਧੀ ਸਵਾਨ ਸਿਆਲ ਖੜੇ। ਡਰ ਤੇ ਆਲਸ ਇਹ ਗਿੱਦੜ ਦੀ ਫਿਤਰਤ ਹੈ। ਅਗਰ ਮਨੁੱਖ ਦੀ ਵੀ ਇਹੀ ਫਿਤਰਤ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਇੱਕ ਸਿਆਲ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ, ਗਿੱਦੜ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ। ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਕੁੱਤਾ ਵੀ ਹੈ, ਕੁੱਤੇ ਦੀ ਫਿਤਰਤ ਕੀ ਹੈ? ਕੁੱਤਾ ਕੁੱਤੇ ਨੂੰ ਪਸੰਦ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਕੁੱਤਾ ਕੁੱਤੇ ਤੇ ਭੌਂਕਦਾ, ਕੁੱਤਾ ਕੁੱਤੇ ਤੇ ਟੁੱਟ ਪੈਂਦਾ। ਆਮ ਪ੍ਰਚਲਿਤ ਅਸੀਂ ਇਹ ਦੇਖਦੇ ਹਾਂ ਕਿ ਕੁੱਤਾ ਕੁੱਤੇ ਦਾ ਵੈਰੀ ਹੈ। ਪਰ ਜੇ ਹੁਣ ਮਨੁੱਖ ਵੀ ਮਨੁੱਖ ਦਾ ਵੈਰੀ ਹੋਵੇ ਤੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਮਨੁੱਖ ਹੀ ਨਾ ਚੰਗੇ ਲੱਗਣ ਤੇ ਮਨੁੱਖ ਮਨੁੱਖਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਹੀ ਆਵਾਜ਼ੇ ਕਸੇ, ਇਹ ਤੇ ਕੁਕਰ ਬਿਰਤੀ ਹੈ। ਔਰ ਇਹ ਬਿਰਤੀ ਬੜੇ ਪ੍ਰਧਾਨ ਰੂਪ ਦੇ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਐਸਾ ਹੀ ਨਹੀਂ ਕਿ ਕੁਕਰ ਹੀ ਸਿਰਫ ਕੁਕਰ ਹੈ, ਬਲਕਿ ਮਨੁੱਖ ਵੀ ਕੁਕਰ ਹੈ। ਮੈਂ ਤਾਂ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਵੀ ਦੇਖਦਾ, ਅਜੋਕੇ ਸਮੇਂ 'ਚ ਬਹੁਤਾ ਜਿਹੜਾ ਕੁੱਤਿਆਂ ਨਾਲ ਮਨੁੱਖ ਦਾ ਪਿਆਰ ਹੈ ਯੂਰਪ ਦੀ ਦੁਨੀਆ 'ਚ ਅਸੀਂ ਦੇਖਦੇ ਪਏ ਹਾਂ, ਔਰ ਏਸ਼ੀਆ ਦੇ 'ਚ ਇਸ ਦੀ ਨਕਲ ਚੱਲ ਪਈ ਹੈ ਕਿ ਬੰਦਾ ਬੰਦੇ ਨੂੰ ਤੇ ਕੋਲ ਬਿਠਾ ਕੇ ਰਾਜ਼ੀ ਨਹੀਂ, ਪਰ ਬੰਦਾ ਕੁੱਤੇ ਨੂੰ ਆਪਣੀ ਗੋਦ ਦੇ 'ਚ ਵੀ ਬਿਠਾਉਂਦਾ, ਨਾਲ ਕਾਰ ਦੇ 'ਚ ਬਿਠਾਉਂਦਾ, ਆਪਣੇ ਨਾਲ ਸੁਲਾਉਂਦਾ। ਅੱਠੇ ਪੈਰ ਕੁੱਤਾ ਹੀ ਨਾਲ ਹੈ। ਐਸਾ ਕਿਉਂ ਹੈ? ਜਾਪਦਾ ਅੰਦਰ ਦੇ ਕੁੱਤੇ ਦਾ ਬਾਹਰ ਦੇ ਕੁੱਤੇ ਨਾਲ ਤਾਲਮੇਲ ਬੈਠ ਗਿਆ, ਸੰਬੰਧ ਜੁੜ ਗਿਆ। ਵਰਨਾ ਅਗਰ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਮਨੁੱਖਤਾ ਹੋਵੇ ਪੂਰਨ ਰੂਪ ਦੇ ਚ, ਤਾਂ ਉਸਨੂੰ ਮਨੁੱਖ ਵੀ ਚੰਗੇ ਲੱਗਣੇ ਚਾਹੀਦੇ ਹਨ। ਉਸਦਾ ਮਨੁੱਖਾਂ ਨਾਲ ਵੀ ਪਿਆਰ ਹੋਵੇ, ਮਨੁੱਖਾਂ ਨਾਲ ਵੀ ਹਮਦਰਦੀ ਹੋਵੇ। ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਨਫ਼ਰਤ ਭਰੀ ਨਾਲ ਨਿਗਾਹ ਨਾਲ ਵੇਖਣਾ ਔਰ ਕੁੱਤੇ ਨਾਲ ਸਨੇਹ ਕਰਨਾ ਇਸ ਗੱਲ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਹੈ ਕਿ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਪਸ਼ੂ ਬਿਰਤੀਆਂ ਬਹੁਤ ਉਜਾਗਰ ਨੇ, बड़िया प्रधान। संक्षेप विच अर्ज करिए, मनुख दे उत्ते जद आवाजे कसे, खामा खा आवाजे कसे, खामा खा दूषण लावे, ए भी कूकर बिरती है। और मनुख नू जख्मी कर जाए, ए भी कूकर बिरती है। शेख सादी ने एक बड़ी सुंदर हकायत लिखी है कि गरीब लकड़हारा लकड़ियां दा गठा कट के सिर दे उत्ते रख के बाजार दी तरफ चले है, पर एक कुत्ते ने कट खादा बड़ा जोर दा। जख्मी पैर लेके वो अपने घर जिस वक्त गया तो उसकी जो मासूम बच्ची सी उन्हें अपने बुढ़े पिता दा पैर जख्मी वेख के रोना शुरू कीता, अब्बा ये जख्म किसने पहुंचाया। बच्ची दे सिर दे उत्ते हथ फेर के ये बुढ़ा लकड़हारा कहन लगा, कुत्ते ने कट खादा। तो गुस्से च आके बच्ची कहन लगी, बापू अब्बा फिर तू भी कुत्ते नू कट खाना सी। बड़ी सुंदर ए हकायत लिखी है, सगे पाए सहराए नशीने गजीद, बखशमे के खूनस दंदां चे कंद, पिदर रा जफा कर दी तंदी नबूद, के आखिर तुरा तेज दंदा नबूद। बच्ची वफादारी प्यार प्रगट कर दी है, बापू कि आखिर तुरा तेज दंदा ना बूद, तेरे तेज दंद नहीं सन, जे उन्हें कट खादा है ते तू भी कट खाना सी, जे उन्हें तेनू वड़िया है तू वड़ लेना सी। बच्ची रे सीस ते हथ फेर के लकड़हारा कहन लगा, व लेकिन नयायत ज मरदम सगी, ऐ मेरी बच्ची मैं मनुख हां ते मनुख कोल कुत्तियां वाला काम नहीं हो सकता, कुत्ते ने मैनू कटिया, मैं कुत्ते नू कट खावा ते मेरे विच ते कुत्ते विच फिर की अंतरा होया, मेरे विच ते कुत्ते विच फिर की फर्क होया, ऐ मेरी बच्ची मैं नहीं कट सकदा क्योंकि मैं मनुख हां, उन्हें कट खादा है क्योंकि वह कुत्ता है। इस तरीके नाल कूकर बिरती झगड़िया विच अक्सर असी मनुख दे अंदर वेखदे हां, वह किसी नू कट खांदा है, किसी ते लाछण लांदा है, किसी ते दूषण लांदा है, नफरत भरी निगाह नाल किसी नू वेखदा है, यह सब कूकर बिरती है। साहिब गुरु अर्जन देव जी महाराज दा जो है ये पावन वाक भी ये सुभा कूकर दा मनुख दे अंदर है। मनुख दे अंदर खोता भी है, खोता गधा भारत देश बेवकूफी दा चिन्ह मनिया जांदा है, बेवकूफी दा प्रतीक। साहिब गुरु नानक देव जी महाराज दा कहना, ये धोबियां दे कपड़े ढोण वाले, इट्टां ढोण वाले, कुमारां दी मिट्टी ढोण वाले, ये जड़े खोते ने ये खोते नकली ने, ये असली नहीं, असली खोता कोई होर है। वो कौन है? पातशाह दा फरमान, नानक ते नर असल खर जो बिन गुण गर्भ करंत, बिना गुणा तो अठे पैर जो माण विच सड़िया रहिंदा है, हंकार विच सड़िया रहिंदा है, महाराज दा कहना है ये असली खोता है। इनू पता ही नहीं कि तेरे आसरे ते जगत नहीं खड़ा, बल्कि तू स्वयं किसे दे आसरे ते खड़ा है। तू कृत है करता नहीं, पर मनुख ने हंकार दी पंड चुकी हुई है, तेदा कोई मुआवजा भी नहीं, ए खोता बिरती है। इस तरह दिया अनेक बिरतियां दा जिक्र गुरु नानक गुरु अर्जन देव जी और भगत कबीर ने किया। भगत कबीर जी महाराज कहंदे ने, मनुख दे अंदर भैंसे दी बिरती भी है, सांड दी बिरती भी है, माता भैंसा अमुआ जाए कुद कुद चरे रसातल पाए। भैंसे दी बिरती ये होंदी है वो अमोड़ चलदा है, उनू मोड़िए ते मुड़दा नहीं। अक्सर ऐसा देखण दे चाहुंदा है, वो अपनी धुन दे चलदा है, वो अपनी चाल चलदा है, चाहे वो चाल गलत होवे, चाहे मार्ग गलत होवे, उसनू मोड़िए वो मुड़दा नहीं, उनू होड़िए रुकदा नहीं। हम जिस मनुख नू दस पांच बंदे समझावन, शरीक समझावन और महापुरुष समझावन, भी ये जो तू कर्म कर रहे हैं ये मनुखता दे दायरे ते पूरा नहीं उतरदा, धर्म इसकी इजाजत नहीं देंदा, समाज की कसौटी देते भी ये फेल पूरा नहीं उतरदा, इस वास्ते तू छड़ दे। ते ओ ए आखे भी तुसी कौन होंदे हो मैनू समझाण वाले, मैं ते जिस पासे चलांगा मेरी मर्जी। तो कबीर कहते हैं यह भैंसा बिरती है कि समझावण ते भी ना समझना, मोड़न ते भी ना मुड़ना, और अपनी हट धर्मी कायम रखनी और उस हट धर्मी दे मुताबक चले जाना, यह भैंसा बिरती है। गलती ते गलती करे जाना, लोकी रोकन ते ओ रुके ना। कबीर कहते हैं यह अमोड़ बिरती भैंसा है। माता भैंसा अमोआ जाए, कुद कुद चरे रसातल पाए। धर्म दा जन्म, ज्ञान दा जन्म, महापुरुषां दा आगमन ही इस वास्ते होया कि मनुख अपने अंदरों पशुआं नूं विदा कर सके, जो इसनों बेचैन कर रहे ने, जो इसनों दुखी कर रहे ने। और ये विदा होणगे प्रभु चिंतन नाल। अगर प्रभु चिंतन ना चलिया तो इन्हां पशुआं ने बहुत बलवान होना है, जैसे कि सतगुरु दी बाणी दे वाक ने, बिन सिमरन जैसे सर्प अरजारी। प्रभु सिमरन तो बिना जीवना इंज है जैसे कि सप जीवदा है। ते सप दा काम की है, ओ खांदा है पींदा है, ते खांदे पींदिया उस दे अंदर जहर वधदी है, ते जद जहर वध जांदी है फिर डंग मारदा है, जहर नूं किसे दे जिस्म दे च पेवस्त कर देंदा है। ऐसा ही नहीं कि सप डंग मारदे ने, मनुख भी डंग मारदे ने। और हो सकदा है सप दा डंगे होया कोई बच जाए, कई दफा मनुख दे डंगे हुए ते बचदे ही नहीं। मनुख इस ढंग दा जहरीला है। बिन सिमरन जैसे सर्प अरजारी, त्यों साकत जीवे नाम बिसारी। बिन सिमरन ढिग कर्म करास, काक बतन बिस्टा में वास। साहबां दा ऐसा फरमान है कि मनुख दे अंदर कौआ भी है। किस तरह पता चलेगा कि हुण मनुख दे अंदर कूकर बिरती काम कर रही है। कौआ कहां कपूर चराए, कौए दे मुंह दे सुगंधी नहीं आउंदी, कपूर नहीं आउंदा, दुर्गंधी आउंदी है, बिष्टा आउंदी है, अड्डी दा टुकड़ा आउंदा है, कोई गंध है उस दे मुंह दे चोवेगी। ते कौए दी बोली बड़ी कुरखत है, बड़ी सख्त है। हुण जिहड़ा बंदा बहुत सख्त बोले, कौड़ा बोले, गंदा बोले, गाला ही उस दे मुंह चोवन, चार गाला कढ के फिर कोई एक गल करे, तो साहबां दा कहना है ये कूकर ऐ कौवे वाली बिरती, बड़ा कुरखत बोलदा है, बड़ी कसक है इस दे बोलने दे, बड़ी चोट है, फिर बोलना बड़ा गंदा है। तो मुंह दे इस गंदगी दा होना और इस कुरखतपणे दा होना, साहब कहंदे ने इह कौवेपण दी निशानी। जिस वक्त कौवे दी बिरती मनुख दे अंदर प्रधान आउंदी है, उस वक्त मुंह दे च गंदगी आ जांदी है, मुंह दे च कुड़त्तन आ जांदी है। काक बटन बिस्टा में वास, बिन सिमरन कूकर की न्याय, साकत थान भ्रष्ट फिराए। सिमरन तो टूट के बंदा इंज जीवदा है जैसे के कूकर, जैसे के कुत्ते। बिन सिमरन ढिग कर्म करास, काक बतन बिस्टा में वास। बिन सिमरन गर्धव की न्याय, साकत थान भ्रष्ट फिराए। फिर होर जड़ी गल साहिब दी बाणी ने फरमान कर दिती है, वो बड़ी कीमती है, महान कीमती है। हर के नाम बिना सुंदर है नकटी, जो बेसुआ के घर पूत जमत है, तिस नाम परयो है प्रगटी। बेसुआ दा पुत्र होवे वो अपनी वल्दियत नहीं दस सकदा, अपने मां बाप दा नाम नहीं दस सकदा। किसे महफिल दे च पिता दा नाम उस तो पुछो, विचारा की दसे, क्योंकि वेसवा दा पुत्र है। इस वास्ते महफिल उसनु शर्मसार कर दिए। गुरु अर्जन देव जी महाराज दा कहना कि वेसवा दे पुत्र नु शर्मसार ना करो, वो सिर्फ अपने शरीरक पिता नु नहीं जानदा कि कौन है, और वो वेसवा दा पुत्र नहीं है। वास्तविक वेसवा दा पुत्र वो है जो जगत पिता नु नहीं जानदा, जिसनु जगत पिता दा बोध नहीं, जिसने इसकी मां नु भी पैदा किया, इसके पिता नु भी पैदा किया, और इसनु भी पैदा किया, जिसनु उसका बोध नहीं है, वह वास्तविक वेसवा का पुत्र है। यह पदवी उस वास्ते है, यह इल्जाम उस वास्ते है, न कि उस वास्ते जो वेसवा का पुत्र है। कारण की कि जिस वक्त बंदा नाम तो टुटदा है, अणगिणत पशु बिरतियां मनुख के अंदर उजागर हो जांदियां, और मनुख बहुत खतरनाक हो जांदा है। जब खतरनाक हो जांदा है तो फिर इस पे तरह तरह दियां बंदिशां भी लानियां पैंदियां। मैं देखदा कि पशु पंखी जिथे चाण घोंसले बना लैंदे, जिस दरखत ते चावन चिड़ियां घोंसले बना लैंदियां, पंछी आलणे बना लैंदे ने, پر ہن منکھ جتھے چاہے مکان نہیں بنا سکتا. منکھ نو اے کھل نہیں ہے, اے اجازت نہیں, انہوں نقشہ بھی پاس کرانا پائے گا, انہوں زمین بھی مل لینی پائے گی, انہوں باقی دے بھی قریباً قریباً قانونی جھمیلیاں چو لنگنا پائے گا تاں کدھر وہ اپنا مکان بنا سکتا ہے. پھر اس دے کول سمرتھا بھی چاہیے. پنچیاں نو اے کھل ہے جتھے چاہن جس وقت چاہن جس درخت تے چاہن گھونسلہ بنا لیں. منکھ نو اے کھل کیوں نہیں دتی گئی؟ صرف اس واسطے اگر اے کھل منکھ نو دے دتی جائے تا اس نے نو کھنڈ پرتھمی دے آلے دوالے ولگن پانی ہے تے آکھنا ہے اجے بھی تھان چھوٹی ہے, باقی سارے نو سمندر وچ پاؤ. بہت تنگ دل ہے منکھ, بہت تنگ دل ہے. میں دیکھدا پشو تے پنکھی کھلے ایک دیش تو دوسرے دیش جاندے نے, جیسے کہ میں اپنی اکھاں دے نال پرتکش ویکھیا. واہگا بارڈر تے میں بیٹھا سی, گرو نانک مہاراج دے جنم پرب تے ننکانہ صاحب جا رہے سی. دو تین گھنٹے جد اس تے بارڈر تے بیٹھے رہے, میں دیکھا ہندوستان دے کوے اڑ کے پاکستان جا رہے سن, پاکستان دیاں کبوتراں اڑ کے ہندوستان آ رہی سن, کیڑیاں ہندوستان دیاں رینگ کے پاکستان جا رہی سن, اور ادھر دیاں کیڑیاں رینگ کے ادھر آ رہی سن. پھر خیال آیا دریاواں دے راہیں ہندوستان دیاں مچھلیاں پاکستان چلیاں جاندیاں, ادھر دیاں مچھلیاں تے مگر مچھ ادھر آ جاندے نے, ادھر دے ہرن دوڑ کے ادھر چلے جاندے نے, ادھر دے ہرن دوڑ کے ادھر آ جاندے نے. نہ انہاں نوں پاسپورٹ بنانا پیندا ہے, نہ انہاں نوں ویزا لینا پیندا ہے, انہاں نوں پوری کھل ہے. اس طرح دی کھل منکھ نوں کیوں نہیں دتی گئی؟ اس واسطے کہ پشو پنکھی کوئی بھی اتنے خطرناک نہیں جتنا کہ منکھ خطرناک ہے. بھائی گرداس جی نے ایک بڑی قیمتی پوڑی لکھی ہے, کہہ کے گل نوں اگاں توراں گے. انہاں دا کہنا ہے کہ اے بندے تینوں جیون دی جاچ کیڑی تو سکھنی چاہیے. کیڑی تو, ہاں کیڑی تو, کیوں کہ جتنا تیرے چ اوگن ہے اتنا ہی اس دے چ گن ہے. نیچوں نیچ سدامنا کیڑی ہوئے نہ آپ گناوے, گرمکھ مارگ چلنا اکت خود سہنس سماوے. کیڑی دے چ اے خوبی ہے کہ ایک نکی جہی خود دے چ ہزاراں آ جاندیاں, پیار نال رہندیاں, سنیہ نال رہندیاں, کوئی جھگڑا نہیں. پر ایک بہت بڑا مکان ہوئے دو بھراواں دا رہنا اوکھا ہو جاندا ہے, پھر پتر دا رہنا اوکھا ہو جاندا ہے, سس تے نوں دا رہنا اوکھا ہو جاندا ہے. کیڑی دا آکار بھاویں چھوٹا ہے دل بہت وڈا ہے, منکھ دا آکار بھاویں بہت وڈا ہے دل بہت چھوٹا ہے, بہت چھوٹا ہے. پھر کیڑی دی ہور خوبی ہے کہ گھو شکر دی واس لے جتھے دھری تتھے چل جائے. اینو واشنا آ جائے اتھے چینی پئی ہے, اتھے گھو پیا ہے, چل پیندی ہے, کلی نہیں جاندی, ہزاراں نوں نال لے کے جاندی. دانا منہ دے پا کے لے آندی ہے, کھڈ دے وچ رکھ دیندی ہے, پھر دانا لین واسطے چل پیندی ہے. انہوں اتنا بھروسہ ہے, وشواس ہے کہ جو دانا میں رکھ کے گئی ہاں یہ مینوں پراپت ہوئے گا. پر منکھ دی دنیا دے وچ یہ وشواس نہیں. اگر کوئی چیز باہر رکھ جائے تا یہ لازمی نہیں اس نوں او پھر ملنی بھی ہے یا کہ نہیں. بھائی صاحب بھائی گرداس جی کا ایسا کہنا ہے کہ جو اس نوں پتا چلے کہ پدارتھ اتھے پہ ہے سارے نوں نال لے کے وہ چل پیندی ہے. ملورتن دی بھاونا جتنی کیڑی دی چ ہے اتنی منکھ دے اندر نہیں, اتنی بندے دے اندر نہیں. سہ گرو گرنتھ صاحب جی مہاراج دا اے فرمان, اے منکھ تو پربھو چنتن کر تاکہ اپنے اندر پئے ہوئے پشوؤں نوں تو رخصت کر سکیں, ودا کر سکیں, تے جس دن اے سارے پشو رخصت ہو جاندے نے اس دن منکھتا نکھر دی ہے, اس دن منکھتا صاف ستھرے ڈھنگ دے نال پیش ہوندی ہے. تے اس دن جد منکھ عبادت کردا ہے تا او دے اندر دیوتا جھلکدا ہے, او دے اندر پرماتما جھلکدا ہے, او دے اندر ایشور جھلکدا ہے. او منکھ ہوندا ہویا ایشور دی ہوند پرگٹ کردا ہے, جیسے کہ سدگر دی بانی دے واک نے, نام نارائن نہیں بھید رام کبیر بھید نہ بھا. منکھ مد دیچ ہے, پربھو دا جگت اگے ہے اور پشواں دا جگت پچھے ہے. جد پشو جگت دی کھچ منکھ دے اندر پیدا ہو جاندی ہے تے دراچاری بن جاندا ہے. ਕਿਸੇ ਵੀ ਨਿਯਮ ਦੀ ਉਹ ਪਾਲਣਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਚਾਹੇ ਉਹ ਨਿਯਮ ਸਮਾਜ ਦਾ ਹੋਵੇ, ਨੀਤੀ ਦਾ ਹੋਵੇ, ਧਰਮ ਦਾ ਹੋਵੇ। ਪਰ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਖਿੱਚ ਉਸ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਵੀ ਹੈ ਜੋ ਸ਼ਿਖਰ ਤੇ ਹੈ, ਬੁਲੰਦੀਆਂ ਤੇ ਹੈ। ਪਸ਼ੂਆਂ ਦਾ ਜਗਤ ਥੱਲੇ ਹੈ ਔਰ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਜਗਤ ਉੱਪਰ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਮੱਧ ਵਿੱਚ ਖੜਾ। ਕਦੀ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਜਗਤ ਦੀ ਖਿੱਚ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਇਹ ਧਰਮ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਰੁੱਖ ਕਰਦਾ, ਇਹ ਧਰਮ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦਾ ਪਾਠ ਪਠਨ ਕਰਦਾ, ਇਹ ਸਤ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੀ ਸੋਭਤ ਵਿੱਚ ਬੈਠਦਾ ਔਰ ਬੈਠ ਕੇ ਆਨੰਦ ਮਾਣਦਾ। ਲੇਕਿਨ ਅਜੇ ਆਨੰਦ ਮਾਣ ਹੀ ਰਿਹਾ, ਫਿਰ ਪਸ਼ੂਆਂ ਦੇ ਜਗਤ ਦੀ ਖਿੱਚ ਪੈਦਾ ਹੋ ਜਾਂਦੀ, ਫਿਰ ਇਹ ਥੱਲੇ ਆ ਜਾਂਦਾ। ਜਿਵੇਂ ਅਸੀਂ ਦੇਖਦੇ ਹਾਂ ਘੜੀ ਦਾ ਪੈਂਡਲੂਮ ਸੱਜੇ ਤੋਂ ਖੱਬੇ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਹੂ ਬਹੋ ਮਨੁੱਖ ਦਾ ਮਨ ਕਦੀ ਸੱਜੇ ਕਦੀ ਖੱਬੇ, ਕਦੀ ਪਸ਼ੂਆਂ ਦਾ ਜਗਤ ਕਦੀ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਜਗਤ। ਅਡੋਲ ਅਵਸਥਾ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਨਸੀਬ ਨਹੀਂ ਹੋ ਰਹੀ, ਕਾਰਨ ਕਿ ਪਸ਼ੂਆਂ ਦੀ ਆਪਣੀ ਖਿੱਚ ਹੈ, ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਆਪਣੀ ਖਿੱਚ ਹੈ। ਸਤਸੰਗ ਤੇ ਸਾਧਨਾ ਦੇ ਉੱਤੇ ਬਹੁਤ ਪ੍ਰਬਲ ਜ਼ੋਰ ਇਸ ਵਾਸਤੇ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਕਿ ਮਨੁੱਖ ਇਸ ਪਸ਼ੂਆਂ ਦੀ ਖਿੱਚ ਤੋਂ ਬਚ ਕੇ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਜਗਤ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚ ਜਾਏ ਔਰ ਲੀਨਤਾ ਇਸ ਢੰਗ ਦੀ ਇਸ ਨੂੰ ਨਸੀਬ ਹੋਵੇ, ਜੈਸੇ ਕਿ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ ਹੈ, ਨਾਨਕ ਲੀਨ ਭਇਓ ਗੋਬਿੰਦ ਸਿਉ ਜਿਉ ਪਾਣੀ ਸੰਗ ਪਾਣੀ। ਸਰਤਾ ਮਰੂਥਲ ਵਿੱਚ ਵੀ ਖੋ ਸਕਦੀ ਹੈ ਔਰ ਸਰਤਾ ਸਾਗਰ ਵਿੱਚ ਵੀ ਖੋ ਸਕਦੀ ਹੈ। ਸਰਿਤਾ ਅਗਰ ਮਰੂਥਲ ਵਿੱਚ ਖੋ ਗਈ ਤੋ ਆਪਣੀ ਹੋਂਦ ਮਿਟਾ ਬੈਠੇਗੀ, ਔਰ ਸਰਤਾ ਅਗਰ ਸਾਗਰ ਵਿੱਚ ਖੋ ਗਈ ਤੋ ਸਾਗਰ ਦਾ ਰੂਪ ਹੋ ਜਾਏਗੀ। ਮਨੁੱਖ ਅਗਰ ਪਸ਼ੂਆਂ ਦੇ ਜਗਤ ਵਿੱਚ ਖੋ ਗਿਆ ਤੋ ਮਨੁੱਖਤਾ ਵੀ ਖੋ ਦੇਗਾ, ਔਰ ਮਨੁੱਖ ਅਗਰ ਪਰਮਾਤਮਾ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਗਿਆ ਤੋ ਪਰਮਾਤਮਾ ਦਾ ਹੀ ਰੂਪ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਈਸ਼ਵਰ ਦਾ ਹੀ ਰੂਪ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਔਰ ਈਸ਼ਵਰ ਦਾ ਰੂਪ ਹੋਣ ਵਾਸਤੇ ਹੀ ਮਨੁੱਖ ਇਸ ਜਗਤ ਵਿੱਚ ਆਇਆ।